ಸುರಗಣಾ ನಿಹತೇತಿ ವೀರ್ಯೆ ತಸ್ಮಿನ್ ದುರಾತ್ಮನಿ ಸುರಾರಿ ಬಲೇ ಚ ದೇವ್ಯಾ ತಾಂ ತುಷ್ಟುಭುಃ ಪ್ರಣತಿ ನಮ್ರ ಶಿರೋಧರಾಂಸ ವಾಗ್ಭಿಃ ಪ್ರಹರ್ಷ ಪುಲಕೋದ್ಗಮ ಚಾರು ದೇಹಾ ದೇವ್ಯಾಯಯಾ ತತಮಿದಂ ಜಗದಾತ್ಮಶಾತ್ಯ ನಿಶೇಷ ದೇವ ಗಣಶಕ್ತಿ ಸಮೂಹ ಮೂರ್ತ್ಯ ಕಾಮಂಬಿಕಾಮಖಿಲ ದೇವ ಮಹರ್ಷಿ ಪೂಜಂ ಭಕ್ತ್ಯಾನತಾಸ್ಮ ವಿದಧಾತು ಶುಭಾನಿ ಸಾನಃ ಯಸ್ಯ ಪ್ರಭಾವಮತುಲಂ ಭಗವಾನನಂತೋ ಬ್ರಹ್ಮಾ ಹರಶ್ಚ ನಹಿ ವಕ್ತುಮಲಂ ಬಲಂ ಚ ಸಾ ಚಂಡಿಕಾಖಿಲ ಜಗತ್ ಪರಿಪಾಲನಾಯ ನಾಶಾಯ ಚಾಶುಭ ಭಯಸ್ಯ ಮತಿಂ ಕರೋತು ಯಾಶಿ ಸ್ವಯಂ ಸುಕೃತಿನಾಂ ಭವನೇಶ್ವಲಕ್ಷ್ಮಿ ಪಾಪಾತ್ಮನಾಂ ಕೃತ ಧಿಯಾಂ ಹೃದಯೇಷು ಬುದ್ಧಿ ಶ್ರದ್ಧಾ ಸತಾಂ ಕುಲಜನ ಪ್ರಭವಸ್ಯ ಲಜ್ಜ ತಾಂ ತ್ವಾಂ ನತಾಸ್ಮ ಪರಿಪಾಲಯ ದೇವಿ ವಿಶ್ವಂ ಕಿಂ ವರ್ಣಯಾಮ ತವ ರೂಪಮಚಿಂತ್ಯ ಮೇತತ್ ಕಿಂ ಚಾತಿ ವೀರ್ಯಮಸುರಕ್ಷಯ ಕಾರಿ ಭೂರಿ ಕಿಂ ಚಾಹವೇಷು ಚರಿತಾನಿ ತವಾದ್ಭುತಾನಿ ಸರ್ವೇಷು ದೇವ್ಯಸುರದೇವಗಣಾದಿಕೇಷು ಹೇತು ಸಮಸ್ತ ಜಗತಾಂ ತ್ರಿಗುಣಾಪಿ ದೋಷೈ ನ ಜ್ಞಾಯಸೆ ಹರಿಹರಾದಿಭಿರಪ್ಯಪಾರ ಸರ್ವಾಶಯಾಖಿಲಮಿದಂ ಜಗದಂಶಭೂತಂ ಅವ್ಯಾಕೃತಾ ಹಿ ಪರಮಾ ಪ್ರಕೃತಿಸ್ತ್ವಮಾದ್ಯ ಯಸ್ಯ ಸಮಸ್ತ ಸುರತಾ ಸಮುದೀರಣೇನ ತೃಪ್ತಿಂ ಪ್ರಯಾತಿ ಸಕಲೇಷು ಮಖೇಷು ದೇವಿ ಸಾಹಾಸಿ ವೈ ಪಿತೃಗಣಸ್ಯ ಚ ತೃಪ್ತಿ ಹೇತು ಉಚ್ಚಾರ್ಯಸೆ ತ್ವಮತ ಏವ ಜನೈ ಸ್ವಧಾ ಚ ಯಾ ಮುಕ್ತಿ ಹೇತು ರವಿಚಿಂತ್ಯ ಮಹಾವ್ರತಾತ್ವಂ ಅಭ್ಯಸ್ಯಸೆ ಸುನಿಯತೇಂದ್ರಿಯ ತತ್ವಸಾರೈ ಮೋಕ್ಷಾರ್ಥಿಭಿರ್ಮುನಿಭಿರಸ್ತ ಸಮಸ್ತ ದೋಷೈ ವಿದ್ಯಾಸಿ ಸಾ ಭಗವತೀ ಪರಮಾಹಿ ದೇವಿ ಶಬ್ದಾತ್ಮಿಕಾಸು ವಿಮಲಜುಷಾಂ ನಿಧಾನಂ ಉದ್ಗೀತರಮ್ಯ ಪದ ಪಾಠವತಾಂ ಚ ಸಾಮ್ನಾಂ ದೇವೀ ತ್ರಯೀ ಭಗವತೀ ಭವಭಾವನಾಯ ವಾರ್ತಾ ಚ ಸರ್ವ ಜಗತಾಂ ಪರಮಾರ್ತಿ ಹಂತಿ ಮೇಧಾಸಿ ದೇವಿ ವಿದಿತಾಖಿಲ ಶಾಸ್ತ್ರ ಸಾರ ದುರ್ಗಾಸಿ ದುರ್ಗ ಭವ ಸಾಗರ ನೌರ ಸಂಗ ಶ್ರೀಕೈಟ ಭಾರಿ ಹೃದಯೈಕ ಕೃತಾಧಿವಾಸ ಗೌರೀ ತ್ವಮೇವ ಶಶಿ ಮೌಲಿ ಕೃತ ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಈಶತ್ ಸಹಾಸ ಮಮಲಂ ಪರಿಪೂರ್ಣ ಚಂದ್ರ ಬಿಂಬಾನುಕಾರಿ ಕನಕೋತ್ತಮ ಕಾಂತಿ ಕಾಂತಂ ಅತ್ಯದ್ಭುತಂ ಪ್ರಹಿತ ಮಾತರುಷಾ ತಥಾಪಿ ವಕ್ತಂ ವಿಲೋಕ್ಯ ಸಹಸಾ ಮಹಿಷಾಸುರೇಣ ದೃಷ್ಟ್ವಾ ತು ದೇವಿ ಕುಪಿತಂ ಭ್ರುಕುಟೀಕರಾಲಂ ಉದ್ಯತ್ ಶಶಾಂಕ ಸದೃಶಚ್ಛವಿ ಯನ್ನ ಸತ್ಯ ಪ್ರಾಣಾನ್ ಮುಮೋಚ ಮಹಿಷ ತತ್ ಅತೀವ ಚೇತ್ರಂ ವೈರ್ಜೀವ್ಯತೇ ಹಿ ಕುಪಿತಾಂತಕ ದರ್ಶನೇನ ದೇವೀ ಪ್ರಸೀದ ಪರಮಾ ಭವತೀ ಭವಾಯ ಸದ್ಯೋ ವಿನಾಶಯಸಿ ಕೋಪವತೀ ಕುಲಾನಿ ವಿಜ್ಞಾತಮೇತದಧುನೈವ ಯದಸ್ತಮೇತತ್ ನೀತಂ ಬಲಂ ಸುವಿಪುಲಂ ಮಹಿಷಾಸುರಸ್ಯ ತೇ ಸಮ್ಮತಾ ಜನಪದೇಶು ಧನಾನಿ ತೇಷಾಂ ತೇಷಾಂ ಯಶಾಂಸಿ ನ ಚ ಸೀದತಿ ಧರ್ಮವರ್ಗ ಧನ್ಯಾಸ್ತ ಏವ ನಿವೃತಾತ್ಮಜ ಭೃತ್ಯದಾರ ಯೇಷಾಂ ಸದಾಭ್ಯುದಯದಾ ಭವತಿ ಪ್ರಸನ್ನ ಧರ್ಮ್ಯಾಣಿ ದೇವಿ ಸಕಲಾನಿ ಸದೈವ ಕರ್ಮ ನಿತ್ಯಾದೃತ ಪ್ರತಿದಿನಂ ಸುಕೃತಿ ಕರೋತಿ स्वर्गं प्रयाति च ततो भवति प्रसादात् लोकत्रयेऽपि फलदाननु देवितेन दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदा गचित्ता एभिर्हतैर्जगदुपैति सुखं तथैते कुर्वन्तु नाम नरकाय चिराय पापं सङ्ग्राम मृत्युमधिगम्य दिवं प्रयान्तु मत्वेति नून महितान् विनिहंसि देवि द्रष्ट्वैव किं न भवति प्रकरोति भस्म सर्वासुरानरिषु यत् प्रहिणोषि शस्त्रम् लोकान् प्रयान्तु रिपवोऽपिः शस्त्रपूता इत्थं मतिर्भवति तेष्व हि तेषु साध्वी खड्गप्रभानि करविस्फुरणैस्तथोऽग्रे शूलाग्रकान्तिनिवहेन दृशोऽसुराणां यन्नागता विलयमंशुमदिन्दुखण्ड योग्याननं तव विलोकयतां तदेतत् दुर्वृत्तवृत्तशमनं तव देवि शीलम् रूपं तथैतदविचिन्त्यमतुल्यमन्यै प्रियं च हन्तृहृतदेव पराक्रमाणां वैरिष्वपि प्रकटितैव दया त्वयेत्थं केनोपमा भवतु तेस्य पराक्रमस्य रूपं च शत्रुभयकार्यतिहारि कुत्र चित्ते कृपा समरनिष्ठुरता च दृष्टा त्वय्येव देवि वरदे भुवनत्रयेऽपि त्रैलोक्यमेतदखिलं रिपुनाशनेन प्रातं त्वया समरमूर्धनि तेऽपि हत्वा नीता दिवं रिपुगणाभयमाप्यपास्तम् अस्माकमुन्मदसुरारिभवं नमस्ते
शूलेन पाहिनो देवी पाहि खड्गेन चाम्बिके घण्टास्वनेन न पाहि चापज्ञानिस्वनेन च प्राच्यां रक्ष प्रतीच्यां च चण्डिके रक्ष दक्षिणे ब्राह्मणेनात्मशूलस्य उत्तरस्यां तथेश्वरी
सौम्यानि यानि रूपाणि त्रैलोक्ये विचरन्ति ते यानि चात्यर्थघोराणि तैरक्षास्मांस्तथा भुवं खड्गशूलगदादीनि यानि चास्त्राणि तेऽम्बिके करपल्लवसङ्गीनि तैरस्मान् रक्ष सर्वत
ऋषि उवाच एवं स्तुता सुरै दीर्वै कुसुमैः नन्दनोद्भवै अर्चिता जगतां धात्री तथा गन्धानुलेपनै
भक्त्या समस्तै स्त्रिदशैः दिव्यैर्धूपै सुधूपिता प्राह प्रसाद सुमुखी समस्तान् प्रणतान् सुरान् देवी उवाच
प्रियतां त्रिदशा सर्वे यदस्मत्तो विवाञ्छितं देवाऊचुः
भगवत्या कृतं सर्वं न किञ्चित् अवशिष्यते यदयं निहतशत्रु अस्माकं महिषासुरः यदि चापि वरो देय त्वयास्माकं महेश्वरी
संस्मृता संस्मृता त्वं नो हिंसेथा परमापदः यस्य मर्त्यस्तवैरेभिः त्वां तोष्यत्यमलानने
तस्य वित्तर्दिविभवैः धनदारादिसम्पदां हृदये स्मत् प्रसन्ना त्वं भवेथा सर्वदाम्बिके।
ऋषि उवाच इति प्रसादिता देवै जगतोऽर्थे तथात्मनः। तथेत्युक्त्वा भद्रकाली बभूवान्तर्हितानुपः।
इत्येतत् कथितं भूप सम्भूता सा यथा पुरा देवी देव शरीरेभ्यो जगत्त्रय हितैषिणी। पुनश्च गौरीदेहात् सा समुद्भूता यथा भवत् वधाय दुष्टदैत्यानां तथा शुम्भनिशुम्भयो।
रक्षणाय च लोकानां देवानामुपकारिणी। तच्छृणुष्व मया ख्यातं यथावत् कथयामि ते। रिम्।